पुढची नोंद आहे जळू. इंग्रजीमध्ये याला लीच असं म्हणतात. एक अपृष्ठवंशी बाह्य परजीवी प्राणी. जळूचा समावेश अॅनिलिडा किंवा वलयांकित संघाच्या हिरुडिनिया वर्गात करण्यात येतो. जगभर यांच्या सुमारे 300 जाती आहेत. शरीराची लांबी 1 ते 20 सेंटीमीटर असते आणि ताणल्यावर लांबी वाढते. शरीराच्या अग्रटोकाला एक लहान चुषक असून यात तोंड असतं. पश्चटोकाला मोठं चुषक असतं. सर्व जळवांच्या शरीरामध्ये 33 खंड असतात. प्रामुख्यानं त्या गोड्या पाण्यात किंवा जमिनीवर राहणाऱ्या असून तळी, डबकी, तलाव, दलदलीच्या जागी अथवा संत वाहणाऱ्या पाण्यात असतात. काही जळवा मासे, बेडूक, गाई म्हशी किंवा कवचधारी प्राण्यांच्या शरीरावर जगतात. काही कुजलेल्या पदार्थावर जगतात, तर काही परजीवी असतात. काही जळवा समुद्रात तसंच जमिनीवरील दमट जागी राहतात. भारतात आढळणाऱ्या जळूचं शास्त्रीय नाव हिरुडिनेरिया ग्रॅन्युलेसा आहे. भारत, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका, बांगलादेश इत्यादी देशांमध्ये ही जळू आढळते. ही जळू 10 ते 15 सेंटीमीटर लांब असून तिचा रंग करडा तपकिरी किंवा तपकिरी हिरवा असतो. शरीर लांब किंवा अंडाकृती असून वरून खाली चपटे असते. ते अतिशय लवचिक असल्यामुळे आखडता येते, ताणून लांब करता येतं किंवा पसरता येतं. शरीर 33 खंडांचं असून प्रत्येक खंडावर 1 ते 5 उपवलय असतात. प्रत्येक खंड हा एका पातळ खाचेमुळे लगतच्या खंडापासून वेगळा दिसतो. शरीराच्या अग्र आणि पश्चटोकाला असलेल्या चुषकांचा वापर हालचाल करण्यासाठी आणि पोशिंद्याला पकडून ठेवण्यासाठी होतो. अन्नग्रहण आणि रक्तशोषणासाठी लहान अग्र चुषकाचा वापर केला जातो. तोंड अधर बाजूला असून त्याभोवती 3 जबडे असतात. प्रत्येक जबड्यावर 85 ते 128 सूक्ष्म दात असतात. या जबड्यांनी जळू पोशिंद्याच्या त्वचेवर वाय आकाराची चीर करते. जळूच्या अन्ननलिकेत असणाऱ्या ग्रसनीभोवती असंख्य एकपेशीय लालोत्पादक ग्रंथी असतात. या ग्रंथी हिरुडिन स्त्रवतात. या स्त्रावामुळे जखम झालेली जागा बधीर होते. तेथील रक्तप्रवाह वाढतो आणि रक्त गोठण्याला प्रतिबंध होऊन जळू पोशिंद्याच्या नकळत रक्त शोषून घेते. शोषलेले रक्त ग्रसनीमधून अन्नमार्गाद्वारे अन्नपुटात येते. अन्नपुटाचे 10 ते 11 कप्पे असतात. यात रक्त साठवलं जातं. तसंच रक्तपेशींचं विलयन होऊन हिमोग्लोबिनचं द्रवात रूपांतर होतं. रक्तातील पाणी शोषलं जाऊन रक्त जेलीसारखं घट्ट आणि काळसर रंगाचं होतं. हे रक्त जठर आणि आतड्यात पोहोचल्यानंतर अत्यंत मंद गतीनं त्याचं पचन होतं. जळू एकावेळी तिच्या वजनाच्या 3 पट रक्त शोषून घेते. एकावेळी शोषलेल्या रक्ताचं पचन आणि अभिशोषण होण्यासाठी 6 ते 12 महिने लागतात. त्यामुळं जळूच्या 2 अन्नशोषणामध्ये मोठं अंतर असतं. जळूमध्ये श्वसन त्वचेमार्फत होतं. रक्ताभिसरण संस्थेत रक्तकोठरे असतात. उत्सर्जनासाठी वृक्कांच्या 17 जोड्या असतात. चेतासंस्था पूर्ण विकसित असते. जळू उभयलिंगी असली तरी त्यांच्यात परफलन होतं. मानवाच्या दृष्टीने जळवा उपद्रवी आणि उपकारकही आहेत. हिरुडो आणि हिरुडिनेरिया प्रजातीतील जळवा माणसांच्या किंवा गुरांच्या शरीराला चिकटल्या तर त्रास होतो, मात्र मृत्यू येत नाही. मध्यपूर्व देशामध्ये गोड्या पाण्यातील लिम्नॅटिस निलोटिका जातीची जळू आढळते. नद्यात आणि ओढ्यात राहणाऱ्या लहान जळवा शरीरात जेव्हा प्यालेल्या पाण्यातून शिरतात तेव्हा नागपुडीत किंवा घशाच्या भागात प्रवेश करतात. व्यक्तीच्या शरीरात जेव्हा अनेक जळवा शिरतात तेव्हा त्यांनी शोषलेल्या रक्तामुळं त्या व्यक्तीच्या शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी होऊन पांडुरोग होऊ शकतो. काही वेळा शरीरात शिरलेल्या जळवांमुळे श्वसनक्रियेत अडथळा निर्माण होऊन पोशिंदा मृत्युमुखी पडू शकतो. पाळीव गुरे आणि माणसे मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना आशिया खंडात घडल्या आहेत. काही जळवा मासे पकडण्यासाठी आमिष म्हणून गळाला लावतात. रुग्णाच्या शरीरातील साखळलेलं आणि दूषित रक्त काढून टाकण्यासाठी जळवांचा वापर केलेला असतो. या उपचाराला हिरुडो जातीच्या जळवा वापरतात. ज्या भागातील रक्त काढायचं असतं तिथं या जळवा ठेवतात. जळवा त्यांच्या जबड्यातील सूक्ष्म दातांनी त्या जागी जखम करतात, त्यामुळे रक्त वाहू लागतं. जळवा त्यांच्या सवयीप्रमाणे हिरुडिन स्त्रवतात आणि रक्त शोषून घेतात. स्त्रवलेल्या हिरुडिनमुळे त्या भागाला बधिरता येते आणि जखमेची वेदना कळून येत नाही. काही शल्यविशारद हल्ली देखील शस्त्रक्रिया करताना रक्तवाहिन्यामधील रक्त प्रवाहित ठेवण्यासाठी हिरुडिनचा वापर करतात. त्वचेतील रक्त साखळलं तर ते वाहतूक करण्यासाठी हिरडूनयुक्त मलम वापरण्यात येतं. सध्या जळवांच्या लाळेतील पॉलीपेप्टाइडांचा उपयोग हृदय आणि रक्तवाहिन्यातील रक्ताभिसरणाच्या विकारावर होऊ शकेल का यासंबंधी संशोधन चालू आहे. ही नोंद बिजूर शोभना यांनी लिहिली होती.